तर हे तालवन आहे, तालवन आपल्या भाषेमध्ये काय ताडगोळे वन. या वनामध्ये खूप ताडगोळ्याची झाडं होती आणि आपल्याप्रमाणे नाहीत, ती फळं खूप सुगंधी होती, अतिशय मोहक सुगंध त्याला होता आणि दूर दूर अनेक मैलापर्यंत सुगंध यायचा त्या फळांचा. परंतु ग्वालबाल गोपाल होते ना, ते आज जाऊ शकले नाही कधी. त्याचं कारण काय होतं? कारण त्या वनामध्ये धेनुकासूर राक्षस राहायचा, त्याच्या अनेक सवंगड्याबरोबर राहायचा तो, आणि त्याने हाकार मचवला होता. त्याच्या असल्यामुळे ते दुसरी कुठचीच माणसं प्रवेश करू शकत नव्हती आणि ती फळं जी आहे झाडावरची ती अशीच पडायची खाली आणि सडून जायची, पण कोणाला मिळायची नाहीत आणि तेच फक्त तिथे राहायचे. तर भगवंताला ही फळं मिळावीत म्हणून एकदा गोपाळांनी काय केलं, भगवंता त्या वनामध्ये खूप छान छान फळं आहेत, त्याचा खूप सुगंध आम्हाला मोहत असतो, आम्हाला खूप खायची इच्छा होत असते. जर ते बोलले असते ना की ती तुम्ही खायला पाहिजे, तर भगवंतांनी एवढा इंटरेस्ट घेतला नसता. पण जेव्हा ती मुलं बोलली की आम्हाला खायचे आहेत ते, तर आपल्या सवंगड्यांना आनंद मिळावा म्हणून भगवंतांनी लगेच हो म्हटलं. तर तुम्हाला खायची आमची इच्छा आहे, तुम्ही खावं असं आमचं इच्छा आहे, तर भगवंतांनी जास्त इंटरेस्ट घेतला नसता. म्हणून त्यांनी, त्यांना माहिती आहे की भगवंताला काय आवडतं, म्हणून त्यांनी आपल्याला हवंय, आम्हाला मोह होतोय, आम्हाला खायचं आहे, असं त्यांनी भगवंताला विनंती केली. आणि मग भगवंत बलराम आणि कृष्ण त्यांनी ह्या वनाच्या वनात प्रवेश केला आणि झाडं अशी हलवली आणि खूप अशी फळं पडली छान छान छान, सगळ्या सवंगड्यांनी खाल्ली. पण जेव्हा झाडं हल्ली आणि फळं पडली त्यावेळी हा रागावला, धेनुकासूर म्हणजे कोण, गाढव असूर, गर्दभ असूर. हां, त्यांनी मग भगवंतावरती आक्रमण केलं. मग बलरामांनी धेनुकासुराचा वध केला आणि जी बाकीची गाढवं होती त्यांचा कृष्णाने वध केला. दोघांनी मिळून सगळ्यांचा वध करून टाकला आणि भगवंतांनी काय केलं, झाडं अशी हलवली, त्यातलं एक झाड पडलं. कसं पडलं? दुसऱ्या झाडावर. त्यामुळे ते पण झाड पडलं. ते कुठे पडलं? तिसऱ्यावर. तिसरं कुठे पडलं? चौथ्यावर. अशा प्रकारे सगळी झाडं एकमेकावरती पडली आणि सगळी फळं जमिनीवरती आली. मग सगळ्या भक्तांनी मिळून छानपैकी बसून त्या फक्तांचा फळांचा आस्वाद घेतला. त्याच्यानंतर ते पब्लिक करता ओपन झालं, आतापर्यंत बंद होतं, पण धेनुकासुराचा वध केल्यानंतर ते सगळ्यांकरता ओपन झालं. अशा प्रकारचं हे तालवन आहे. हे मथुरेच्या बाजूला एक मोठं वन आहे, त्याच्या बाजूला आणखी एक वन आहे, त्याचं नाव आहे मधुवन. हे पाच पाच आहेत, एकदम जवळजवळ आहेत. तर मधुवनामध्ये भगवंतांनी रासलीला रचवली. सत्ययुगामध्ये मधुवनामध्ये ध्रुव महाराजांनी तपस्या केली होती आणि भगवंत नारायण तिथे प्रकट झाले होते. त्रेतायुगामध्ये शत्रुघ्न म्हणजे कोण, रामाचा छोटा भाऊ, त्याने तिकडे येऊन लवणासूर याचा वध केला होता. लवणासुराने ह्या वनामध्ये आपला तंबू ठोकला होता. कुठच्या वनामध्ये? मधुवनामध्ये. तर शत्रुघ्नाने तिकडे येऊन रामाच्या काळामध्ये लवणासुराचा वध केला. त्याच्या पुढच्या युगामध्ये कृष्णाने येऊन धेनुकासुराचा वध केला बलरामांनी. आणि आता कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभूंनी तिकडे जाऊन संकीर्तन केलं. अशा प्रकारे मधुवनामध्ये चारही युगाची लीला आहे, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. श्री मधुवन धाम की जय.